चीनी मंडी .com पॉडकास्ट।
एफआरपीची रक्कम द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन। साखरेचा किमान विक्री दर 2900 रुपयांवरून 3100 रुपये झाला आहे, त्यामुळे बिद्री साखर कारखान्यानं सभासद शेतकऱ्यांना त्वरित एफआरपीची रक्कम द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं। कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील यांच्या दालनात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला। कारखान्यानं ऊसाचा पहिला हप्ता 2300 रुपये सभासद शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केल्याची माहिती अध्यक्ष के पी पाटील यांनी दिली। तसंच साखरेचा किमान विक्री दर 3100 रुपये झाल्यानं एफआरपीची उर्वरित रक्कम 480 रुपयेप्रमाणे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करणार आहे, अशी माहिती अध्यक्ष पाटील यांनी दिली। कारखान्यानं एकरकमी एफआरपी द्यावी अशी मागणी संघटनेनं निवेदनाद्वारे केली आहे। दरम्यान गेल्या वर्षी गाळप केलेल्या आणि 16 डिसेंबर नंतर आलेल्या 3,66,000 टन ऊसाचे 231 रुपयेप्रमाणे 8,41,00,000 रुपये थकित आहेत। ही रक्कम कारखान्याकडेच ठेवून त्यावर शेतकऱ्यांना 10% व्याज देण्याचा कारखान्याचा मानस असल्याचं अध्यक्ष के पी पाटील यांनी सांगितलं, पण त्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी घ्यावी लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं।